चीनीमंडी.com पॉडकास्ट। रशिया उत्पादनामध्ये घट होऊनही साखर निर्यात चांगली होण्याची शक्यता। यंदा रशियाच्या साखर उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज आहे, तरीही अधिशेष साखरेमुळे निर्यात गेल्या हंगामामध्ये एवढी असेल आणि या वर्षीही निर्यात विक्रमी स्तरावर होण्याची शक्यता आहे। पुरवठा श्रृंखला फर्म सिझार निकस ग्रुपच्या नुसार गेल्या हंगामातील वाढते उत्पादन आणि कोरोनामुळे कमी वापरामुळे 2019-20 हंगामामध्ये 2 दशकांमध्ये सर्वात अधिक अधिशेष साखर आहे। साखरेचा हा अधिशेष स्टॉक रशियाला 2020-21 मध्ये चांगल्या हंगामाच्या समान 1.3 मिलियन टन साखर निर्यात ठेवण्यास मदत ठेवू शकतो। रशियाचे साखर उत्पादन गेल्या एका दशकामध्ये दुप्पट झाले आहे, ज्याने देशाला एका विशाल आयातकपासून निर्यातक बनवले आहे। रशिया आपली निर्यातीचा बहुतांश भाग प्रादेशिक बाजारात पाठवते, पण या हंगामात कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्की, दक्षिण आफ्रिका, ग्रीस, इस्रायल आणि मेडगास्कर इथे नवे खरेदीदारही सामील झाले आहेत। ग्रुपचे विश्लेषक बेनसेड यांनी सांगितले की गेल्या 20 वर्षांमध्ये साखर उत्पादन सातत्याने वाढत आहे। दुष्काळामुळे 2020-21 हंगामामध्ये साखर उत्पादन 5.5 मिलियन टनाबरोबरच 5 वर्षाच्या खालच्या स्तरावर कमी होण्याचा अंदाज आहे।